नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार विविध क्षेत्रासाठी नव्या संधी उघडणारा हा करार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. मुंबई नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय. राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप. ग्राहक सेवेवर परिणाम. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2.25 लाख विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र गीताचं सामूहिक गायन. एशिया तसंच इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार आज करण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. युरोपियन युनियनच्या सर्व 27 देशांसोबत झालेला हा ऐतिहासिक करार भारतीय शेतकरी लघु उद्योग उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रासाठी नव्या संधी उघडणारा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
यह एक ऐतिहासिक समझौता हमारे किसानों हमारे छोटे उद्योगों इसके यूरोपियन मार्केट तक पहुंच आसान बनाएगा. मैन्युफैक्चरिंग में नए अवसर पैदा करेगा और हमारे सर्विसेज सेक्टर के बीच सहयोग को और प्रबल करेगा. इतना ही नहीं यह एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा. नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा.
व्यापार सुरक्षा संरक्षण भागीदारी आपत्ती व्यवस्थापन ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रात हे करार झाले. यामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातले संबंध अधिक दृढ झाले असून हे करार सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस तसंच समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्याचं कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत होईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8 ला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या मार्गिकेबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले.
या 35 किलोमीटर मध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल. विशेषतः जे महत्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे, त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल. जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल. जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत.
भूसंपादनासह विविध मंजुरीची कामं पुढील 6 महिन्यात पूर्ण करावी तसंच प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्ण करण्यात यावा अशा सूचना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 66.15 किलोमीटर लांबीच्या नाशिक शहर परिक्रमा मार्गासाठी एकूण 3,954 कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. पुढच्या टप्प्यात इतर संस्थांचा समावेश केला जाणार असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म लघु आणि मध्यम कंत्राटदार उद्योजकांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्मची निर्मिती. धुळ्यातल्या जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे शिफारस. वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून देणं. केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातल्या शत्रू संपत्तीच्या खरेदी विक्रीसाठी मुद्रांक शुल्क माफ करणं इत्यादी निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्हा परिषदांचा समावेश आहे. बँकांचा कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक बँकांचे कर्मचारी 1 दिवसाच्या संपावर आहेत. बँक कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी करत आहेत, मात्र वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं नाईलाजानं आपण संपावर जात आहोत असं आंदोलक कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे. काही बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखांसमोर मागणीच्या समर्थनासाठी निदर्शनही केली. या मागणीवर विचार झाला नाही तर बेमुदत संपावर जाण्याची तयारी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. गेले 3 दिवस सुट्ट्यांमुळे बँकांचं कामकाज बंद होतं, त्यामुळे ग्राहक सेवांवर त्याचा काहीसा प्रभाव दिसून येत आहे. धाराशिव इथं बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं केली. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे नेते गोरखनाथ लवटे यांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. नंदुरबारमध्ये स्टेट बँक कर्मचारी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. धुळे इथंही या संपाचा परिणाम दिसून आला. पारंपरिक बँकिंग व्यवहार ठप्प झाले असून शहरातल्या स्टेट बँक शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तब्बल 1,85,000 विद्यार्थ्यांनी एका सुरात महाराष्ट्र गीताचं समूहगान केलं असून या उपक्रमाची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दशसूत्री उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. या सोहळ्याला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपस्थित होते. या जागतिक विक्रमाची नोंद केल्याचं प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांना सुपूर्द करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या केमवाडी ग्रामस्थांनी सावरगाव ते गडवाडी या मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या 5 तारखेपर्यंत जर ठोस निर्णय झाला नाही तर गावातले सुमारे 2,200 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत असं या निवेदनात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदळा यांचा सन्मान करण्यात आला. दीर्घकाळापासून पत्रकार भवनासाठी जागेची मागणी प्रलंबित होती. पत्रकारांच्या हक्कासाठी आणि सुविधांसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. नांदेड इथल्या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचे बनावट वाउचर वापरून जवळपास 1,95,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक निरीक्षक सतीश गर्जे यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी बँकेचे संचालक बालाजी शिंदे यांच्यासह इतर 41 बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वेसोबत सुरू असलेल्या साखळी सामन्यात भारताने 353 धावांचं लक्ष दिलं आहे. झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून विहान मल्होत्राने नाबाद 109 धावा केल्या. झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या 4 षटकात 2 बाद 17 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, विविध क्षेत्रासाठी नव्या संधी उघडणारा हा करार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2,50,000 विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र गीताचं सामूहिक गायन. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.